नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावर मी राजश्री कामत तुमका राष्ट्रीय खबर दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. विमान अपघातात बळी पडिल्ल्यांच्या कुडी डीएनए चाचण्यो पुऱ्या झाल्या उपरांत रोखडोच कुटुंबियांक दितले. एअर इंडिया विमान अपघाताविषयी विमान अपघात तपास ब्युरो एएआयबीन औपचारिक चौकशी सुरू केल्या. आयसीसी वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशीप फायनलीत ऑस्ट्रेलियन दक्षिण आफ्रिकेचेर 218 धावणांनी आघाडी घेऊन खेळाचो दुसरो दीस सोपयलो. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 3 दिसात कर्नाटक, केरळ, माही, तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल, कोकण, गोय आणि महाराष्ट्रात व्हड ते घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास काढला. आता पुराय खबरो. अहमदाबाद विमानतळाच्या मेघानी नगर परिसरात 242 जाणां घेऊन वचपी एअर इंडियाचे प्रवासी विमान काल कोसळले. अहमदाबादासावन लंडनाक वचपी AI-171 या विमान क्रमांकाच्या प्रवाशांमधी 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 1 कॅनेडियन आणि 7 पोर्तुगीज नागरिक, तर हेर 12 लोकांमधी 2 पायलट आणि 10 क्रू सदस्य आशिले. दनपारा 1:39 वळांचेर उड्डाण झाले उपरांत थोड्याच वेळान विमानाचो पायलट कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लायव्ह कुंदर आणि संकष्टाचा फोन करून पुराय प्रमाणात आणीबाणीची शिटकावणी दिली. केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील हांणी सांगले की गुजरातचे आदले मुख्यमंत्री विजय रुपाणी हे या घडणुकेत सोपले. किरकोळ जखमी झाला फक्त 1 व्यक्ती मेळ्ळा, ताचे नाव विश्वास कुमार रमेश, जो ब्रिटिश नागरिक असा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी अहमदाबादात झाल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताविषयी गृहमंत्री अमित शहा आणि नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू हांच्या कडेन संपर्क साधलो आणि परिस्थितीचा आढावा घेतला. विमान अपघाता उपरांत बाधितांक बेगोबेग सगळी शक्य ती मदत मेळची म्हणून तांणी निर्देश दिले. नायडू हांणी तांकां माहिती दिली की ते घटनास्थळार बचाव आणि मदत कार्याचे निरीक्षण करपाक अहमदाबादाक वता आणि संबंधित संस्था उच्च सतर्क आसात आणि समन्वित प्रयत्न सुरू आसात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी खर दुःख प्रगटायले. गृहमंत्री अमित शहा हांणी झाल्या विमान अपघाताबद्दल दुःख व्यक्त केला. अपघाताविषयी पुराय संसारभरातल्यान दुःख संदेश आयल्यात. सोशल मीडिया पोस्टात शहा हांणी म्हळां की आपत्ती प्रतिसाद दळांक बेगोबेग अपघात स्थळार धाडले. गृहमंत्र्यांनी सांगले की त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी आणि अहमदाबादचे पोलीस आयुक्त हांच्याकडेन उलवून परिस्थितीचा आढावा घेतला. एअर इंडिया विमान अपघातातल्या प्रवाशांच्या नातलगांखातीर आणि एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांखातीर अहमदाबादाक दिल्ली आणि मुंबईच्यान प्रत्येकी 1 अशी 2 मदत विमानं धाडल्यात. दिल्ली आणि मुंबईच्यान अहमदाबादाक वचपी विमानां रातीच थंय पावली. एअर इंडिया विमान अपघातात पुराय देशाक धक्को बसला आणि सरकार मरण आयल्याच्या कुटुंबिया वांगडा असा, असं गृहमंत्री अमित शहा हांणी म्हळां. माध्यमांकडे उलयताना शहा हांणी म्हळें की डीएनए चाचण्यो रोखड्योच पुराय जातल्यो आणि उपरांत मरण आयल्याच्यो कुडी कुटुंबियांक दितले. टाटा समूहान मरण आयल्याच्या कुटुंबियांक 1 कोटी रुपया तर जखमींचो पुराय खर्च करतले असे जाहीर केला. एअर इंडिया विमान अपघाताविषयी विमान अपघात तपास ब्युरो AAIBन औपचारिक चौकशी सुरू केल्या. आंतरराष्ट्रीय नागरी विमान संघटनेन थारायल्ल्या आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉल प्रमाण ही चौकशी करतले असे नागरी विमान येरादारी मंत्री राम मोहन नायडू हांणी सांगले. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करपा खातीर सरकार वेगवेगळ्या विषयातल्या तज्ञांचो आसपाव आशिल्ली उच्च पांवड्यावेली समिती स्थापन करता अशी माहिती त्यांनी दिली. विमानाची सुरक्षितताय घटमूट करपा खातीर आणि फुडाराक अशो घडणुको आडपा खातीर ही समिती वावुरतली. गोय सरकारान विमान घडणुकेविषयी खर दुःख प्रगटायला आणि राज्यात 1 दिवसाचो दुखवटो जाहीर केला. तशेंच सरकारी कार्यावळी, भौशीक सुवाळे तशेंच हेर कार्यावळी रद्द करून त्यो फुडें धुकलपाचो निर्णय गोंय सरकारान घेतला. सगळ्या खात्यांचे प्रमुख, सरकारी महामंडळ आणि स्वायत्त संस्था हांकां आदेशावरवी संबंधित निर्देश दिल्यात. नागपट्टिनम आणि कंके संतुराई मजगती प्रवासी भारत श्रीलंका फेरी सेवेक तेको दिवपाक भारत सरकारान आणि 1 वर्सा खातीर आर्थिक मदत दिल्या. श्रीलंके वांगडा प्रादेशिक संपर्क आणि लोकांमधले संबंध घटमूट करपाच्या भारताच्या सततच्या वचनबद्धतेप्रमाण हे पाऊल उबारला. व्हायबिलिटी गॅप फंडिंग यंत्रणे अंतर्गत ही मदत सुरू उरतली, जातून दर वर्सा 300 दशलक्ष श्रीलंकन रुपया परस चड निधी राखून दवरला. हे समर्थन म्हत्वाचे लॉजिस्टीक आणि ऑपरेशनल खर्च भागून परवडपी भाडे आणि अखंड सेवा सुनिश्चित करपाक मदत करता. केंद्र सरकारान 2025-26 गिमाळी पीक हंगामा खातीर हरियाणा, उत्तर प्रदेश आणि गुजरात या राज्यात किंमत आधार योजने अंतर्गत 54,166 मेट्रीक टन मूग खरेदी करपाक मान्यताय दिल्या. कृषी आणि शेतकार कल्याण मंत्रालयान एका निवेदनात म्हळां की सरकारान 2025-26 गिमाळी पीक हंगामा खातीर उत्तर प्रदेशात 50,750 मेट्रीक टन भुईमूग खरेदी करपाकूय मान्यताय दिल्या. बसके वेळार केंद्र कृषी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान आणि शेतकऱ्यांच्या हितां खातीर आंध्र प्रदेशात खरेदीचा कालावधी आणि 15 दिसांनी या महिन्याच्या 26 तारखेमेरेन वाढोवपाक मान्यताय दिल्या. 2024-25 खरेदी वर्षा खातीर संबंधित राज्यातल्या उत्पादनाच्या 100% मेरेन किंमत आधार येवजणे अंतर्गत तूर, उडीद आणि मसूर खरेदी करपाकूय सरकारान परवानगी दिल्या. मंत्रालयान मुखार म्हळां की 2025 केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारान 2028-29 मेरेन अतिरिक्त 4 वर्सा हो उपक्रम सुरू दवरपाची घोषणा केली, जातून डाळी उत्पादनात राष्ट्रीय स्वयंपूर्णता प्राप्त करपाच्या उद्देशान या डाळींची खरेदी करतले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. शिक्षणीक सांस्कृतीक सामाजीक आनी धार्मीक पुस्तकां परवडपी दरान पावोवपा खातीर टपाल खात्यान ज्ञान पोस्ट ही समर्पीत टपाल सेवा सुरू केल्या. नवे शिक्षण धोरण एनईपीच्या उद्दिष्टा प्रमाण हो उपक्रम आसा आनी भारतातल्या पयसुल्ल्या आनी गांवगिऱ्या वाठारा सयत छापील शिक्षणीक साहित्य चड सुलभ आनी परवडपी करून शिक्षणीक खर्च उणो करपाचो हाचो हेतू आसा. ज्ञान पोस्ट सगळ्या टपाल खात्यांनी 300 ग्राम मेरेनच्या पॅकेटांक कर सोडून उण्यात उणे 20 रुपया आनी 5 किलो मेरेनच्या पॅकेटांक चडांत चड 100 रुपयाचो दर आसा. पारदर्शकता आनी विश्वासार्हता सुनिश्चित करपा खातीर ट्रॅकिंग सुविधा उपलब्ध आसतली. चड म्हायती खातीर गिरायकांनी आपल्या लागींच्या टपाल खात्या कडेन संपर्क साधचो वा इंडिया पोस्टाचे अधिकृत संकेतथळ www.indiapost.gov.in पोहोचे. आंतरराष्ट्रीय योग दीस 2025 पूर्वतयारीचो एक भाग म्हणून काल गोंयात पणजेतल्या इन्स्टिट्यूट ऑफ मिनेझीस ब्रागांझा सभाघरात योगाभ्यासाविशी एक खाशेल्या कार्यक्रमाचे आयोजन केले. केंद्रीय संचार ब्युरो म्हणजे CBC, पत्र सूचना कार्यालय PIB, दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या गोयातल्या पणजी केंद्रान संयुक्तपणान हो कार्यक्रम आयोजित केला. या कार्यावळीक आकाशवाणी आणि दूरदर्शन गोयचे उपमहासंचालक संदीप श्रीवास्तव, पत्र सूचना कार्यालयाचे संचालक नाना मिश्राम आणि केंद्रीय संचार ब्युरोचे जनसंपर्क अधिकारी रियास बाबू हांची उपस्थिती लाभली. QCI प्रमाणित योग आचार्य गिरीश परुळेकर हांणी या कार्यक्रमात योगाभ्यासाविशी मार्गदर्शन केले आणि शारिरीक तसेच मानसिक भलायके खातीर लाभदायक आशिल्ल्या खुबशा योगासनांचे प्रात्यक्षिकाय दाखयली. काल सांजवेळा नेदरलँड्साच्या एम्स्टेलवीन हांगाच्या वॅगनर हॉकी स्टेडियमार जाल्ल्या FIH हॉकी प्रो लीग मॅचीत भारतीय पंगड अर्जेंटिना आड 1-2 फरकान हारलो. 4th पेनल्टी कॉर्नरातल्यान ड्रॅक फ्लिक करून जुगराज सिंगान भारताक सुरवेक आघाडी मिळवून दिली. उपरांत 9 अर्जेंटिनान रोखडीच बरोबरी केली तेन्ना टॉमस डॉमिनान पेनल्टी कॉर्नरवरवी गोर केलो. निमाण्या क्वॉटरात अर्जेंटिनान दबाव वाडयलो आनी 49 डॉमिनान परतून गोल करून पंगडाक आघाडी दिली. बरोबरी करपा खातीर भारतान खर झूज दिले पूण अर्जेंटिनाक जैत मेळ्ळें. ICC वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशीप फायनलीत ऑस्ट्रेलियन दक्षिण आफ्रिकेचेर 218 धांवड्यांनी स्टार्क आनी नेथन लियोन हांच्या बळग्यार आघाडी घेवन खेळाचो दुसरो दीस सोपयलो. दक्षिण आफ्रिकेचो कागिसो रबाडा आनी लुंगी निंगडी हाणें प्रत्येकी 3 बळी घेतले. आकाशवाणी ह्या WTC फायनलीचे प्रत्यक्ष धांवते वर्णन हिंदी आनी इंग्लिशीत आळीपाळीन दिता जे इंद्रप्रस्थ आनी हेर चॅनलाचेर दनपारा 2:55 ते 10 मेरेन वो मॅच सोपसर आयकुपाक मेळटा. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 3 कर्नाटक, केरळ, माहे, तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल, कोकण, गोंय आनी महाराष्ट्रात व्हड ते घोग्यांनी पावस पडपाचो अदमास दिला. जगलावण्या वांगडा गडगड आनी वराक 60-70 किलोमीटर वेगान वादळी वारें व्हांवतले. फुडल्या 2-3 इशान्य राज्यांनी मध्यम ते घोग्यांनी पावस पडपाची शक्यताय आसा अशें IMD सांगलां. मजगती दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड, राजस्थान, उत्तर प्रदेश आनी हिमाचल प्रदेशात उष्णतायेचे ल्हार चालूच उरपाची शक्यताय आसा. फुडल्या 24 दिल्ली, पंजाब, हरियाणा आनी राजस्थानातल्या कांय सुवातींनी रातचेभर उष्णताय आसतली असो अदमास IMD दिला. आनी आतां खबरो सोपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. विमान अपघातांत बळी पडिल्ल्यांच्यो कुडी DNA चाचणी पुरो जाले उपरांत रोखडेच कुटुंबियांक दितले. एअर इंडिया विमान अपघाताविशी विमान अपघात तपास ब्युरो AAIB औपचारीक चौकशी सुरू केल्या. ICC वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशीप फायनलीत ऑस्ट्रेलियन दक्षिण आफ्रिकेचेर 218 धांवड्यांनी आघाडी घेवन खेळाचो दुसरो दीस सोपयलो. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 3 कर्नाटक, केरळ, माहे, तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल, कोकण, गोंय आनी महाराष्ट्रात व्हड ते घोग्यांनी पावस पडपाचो अदमास काडला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो 6:30 नमस्कार.